मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधु स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथसदृशो वृद्धो तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्ति योगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके। व्यभिचार रहित अशा चित्तानी भक्ति योगानी जो माझ सेवन करतो तो या गुणांवर आधिपत्य गाजवू शकतो। तरी कोण मी, कैसी भक्ति, अव्यभिचारा काय व्यक्ति, हे आघवीची निरुती होवावी लागे। असं जर असेल तर मी कसा आहे, कोण आहे, एक मी असणं ही गोष्ट ठीक आहे, पण माझी भक्ति हा काय प्रकार आहे। एक व्यक्ति जेव्हा सांगते कि व्यभिचार रहित अशा चित्ताने माझी भक्ति जो करतो, तेव्हा मोठं धैर्य आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या सगळ्याचा निवाडा लागणं गरजेचं आहे कि मी म्हणजे कोण, जो म्हणतो माझी भक्ति व्यभिचार रहित चित्ताने करावी तो मी कोण, त्याचं लक्षण काय, तो असा कोण लागून गेला की त्याची सगळ्यांनी भक्ती करावी, कशी भक्ती करावी, काय म्हणून भक्ती करावी, आणि व्यभिचार रहित भक्ती का म्हणून करावी, अव्यभिचार हा नेमका कसा व्यक्त होईल, हे आघवीची निरुती होवावी लागे, या सगळ्याचा खुलासा होणं गरजेचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। जितकी निष्ठा अनेकविध तितक हृदय विभागलेलंच राहतं, कितीही म्हटलं तरी जितकं प्रेम विभागलेलं राहतं अनेकविध होतं तितकं हृदय देखील विभागलेलंच राहतं, असं होऊ शकत नाही। हृदयाचे देखील खंड पडतात। एकविधता असेल तर एकसंधता येते निष्ठेला, प्रेमाला, भक्तीला। आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या ठिकाणी एकच असणं गरजेचं आहे, अनेक नव्हे, एकच असणं गरजेचं आहे। मी अशी एक गोष्ट वाचली की मुल्ला नसरुद्दीन एका नवश्रीमंत ज्याला म्हणू असा वर्ग एक तयार होतो की जो पूर्वी मध्यम वर्गीय असतो आणि मग नंतर श्रीमंत होत जातो, तो नवश्रीमंत वर्ग, नवीन नवीन श्रीमंत झालेला वर्ग। अशा एका धनाढ्य नवश्रीमंत माणसाकडे मुल्ला नसरुद्दीन नोकर म्हणून गेला नोकरीला। तेव्हा त्यांनी सांगितलं की हे बघ मुल्ला, घरी मित्र वगैरे मी बोलवेन, त्यांची सरबराई तर आपल्याला करायची आहे, मी तुला म्हणेन की मुल्ला सरबत घेऊन ये, तेव्हा तू विचारायचंस की कोणतं सरबत आणू, गुलाब, खस, बदाम। तू 10 सरबतांची नावं घ्यायची, पण लक्षात ठेव की आपल्या घरी एकच सरबत आहे, मी तुला त्या सरबताचं नाव सांगेन, ते सरबत तू घेऊन यायचं. मित्र आले आणि परत जात असताना सगळी उत्तम सरबराई झाली. पान द्यायचं होतं. मित्र म्हणाले, एवढं सगळं झालं तर आता पान देखील होऊन जाऊन देत. मुल्ला म्हणाला की कोणतं पान पाहिजे, कलकत्ता, बनारस, साधा मसाला, अशी काय काय नावं पानांची घेतली. आणि जे पान मालकाकडे होतं, मालकाने सांगितलं की हे पान दे, पान झालं. आणि मग 8-10 मित्र जाता जाता म्हणाले की किती दिवसांनी तुझ्याकडे आलो, पण वडिलांचं दर्शन झालं नाही तुझ्या. वडील आहेत कुठं? तेव्हा मालक मुल्लाला म्हणाला की जा वडिलांना घेऊन ये. तर मुल्ला म्हणाला की कोणत्या, इंग्लंडवाल्या का अमेरिकावाल्या, रशियन का आपले इथं आहेत ते? वडील एकच असू शकतात. काही काही ठिकाणं अशी आहेत की एकच अव्यभिचारी भक्ती, म्हणजे एका ठिकाणीच एकवटलेली भक्ती. तरी कोण मी, कैसी भक्ती, अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आघवीची निरुती होवावी लागे. या सर्वाचा नीट उलगडा खुलासा होणं गरजेचं आहे. तरी पार्था परी ऐसा, मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नची की तो. तर पार्था ऐक, कोण मी, भक्ती कशी, अव्यभिचार कशा प्रकारे प्रगट होतो. मी इथं कसा आहे, तर रत्नाची जशी प्रभा असावी तसा मी इथं आहे. रत्नाची प्रभा म्हणजे रत्नच, रत्नामुळेच रत्नाची प्रभा. का द्रवपणची नीर, अवकाशची अंबर. द्रवपणा आणि नीर, पाणी, एकमेकांपासून वेगळे नाहीत. अवकाश, अंबर, अवकाश हेच अंबर. गोडी तेची साखर आन नाही. साखर असेल तर साखरीचीच गोडी किंवा गोडीचीच साखर जशी असावी. वन्ही तेची ज्वाळ, दळाची नाव कमळ. वन्ही आणि ज्वाळा एकमेकांपासून जशा वेगळ्या नसाव्यात, किंवा अनेकविध पाकळ्या आणि कमळ हे एक असावेत. रुख तेची डाळ फळादिक, अगा हिम जे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले. नाना दूध मुराले तेची दही, मूळ दूधच पण त्याला विरजण घातल्यानंतर तेच दही जसं व्हावं. तैसे विश्व येणे नावे हे मीची पई आघवे, तसं विश्व या नावानी जे व्यक्त होत आहे तो वस्तुत मीच आहे. निर्गुण परमात्मा बोलतोय, कृष्ण नव्हे, सगुण साकार कृष्ण नव्हे, निर्गुण परमात्मा तो असं म्हणतोय की विश्व येणे नावे मीची पई आघवे. घेई चंद्र बिंब सोलावे न लगे जेवी. विश्व या नावाने मला एकट्याला घेतलं तरी देखील चालेल. परमात्माच सृष्टी झाला आणि भक्ती करायची झाली तर विश्वामध्ये मला एकट्याला घेतलं तरी चालेल. अव्यभिचारी भक्तीच होईल. चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. चंद्रबिंब सोलून सोलून त्याच्या कळा आहेत म्हणून जसं सोलावं लागत नाही, घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण, का न आटिता काकण सोने चिते, तूप थिजलेपण, तुपाचं जे आहे घट्ट असलेलं तूप, ते तसंच असलं तरी देखील पातळ कणीदार असलेलं तूप आणि ते हे जसं एकसारखं, किंवा अलंकार न आटवता देखील तो जसा सुवर्णच असतो, न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू, पट म्हणजे कापड, त्या कापडाचं विभाजन करून तंतू घ्यावा लागत नाही, तर त्या कापडात अंतर्बाह्य जसा तंतूच भरून राहिलेला असतो, न विरविता घटू मृत्तिका जेवी, घटातली मृत्तिका मिळवायची झाली तर तो घट पाण्यामध्ये विरवण्याची गरज नाही, जसा आहे तशी ती मृत्तिकाच आहे, त्याला फक्त आकार आहे एवढंच घटाचा, म्हणून विश्वपण जावे मग तई माते घेयावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी, म्हणून विश्व काही एक बाजूला सारावं, आणि मग मला घ्यावं मला स्वीकारावं अशी कोणतीही गोष्ट नाही, तो निर्गुण निराकार परमात्मा आणि विश्व एकमेकांपासून वेगळे नाहीत, आणि अर्थातच मी देखील परमात्म्यापासून कणभर देखील वेगळा नाही, ऐसे माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणीजे, अशा प्रकारे मला जाणावं अशा प्रकारे मला ओळखावं याला अव्यभिचारी भक्ती असं म्हणतात। अव्यभिचारी भक्ती म्हणजे सतत परमात्म्याचा अंतर्यामी विचार, अव्यभिचारी भक्ती म्हणजे सतत परमात्म्याची आत असणारी स्मृती, अव्यभिचारी भक्ती म्हणजे नाना कर्म करत असताना परमात्म्याच्याच अधिष्ठानावर आपण करतो आहोत याचं स्मरण ठेवणं म्हणजे अव्यभिचारी भक्ती। ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे येथ भेद काही देखीजे तरी व्यभिचारू तो, आणि इथं काही भेद जर पाहिला तर त्याला व्यभिचार असं म्हणायचं, जे काही बाहेर करतो आहे ते आणि चित्तही बाहेरच आहे व्यभिचार, बाहेर बोलतो आहे पण चित्त आहे परमात्म्यापाशी अव्यभिचार। परमात्म्याला केंद्रीभूत करून सर्व जीवन जगणं अव्यभिचार, आणि केंद्रातला परमात्मा सुटून सर्वत्र विस्कळीत होणं म्हणजे अव्यभिचार, म्हणजे व्यभिचार। या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते, आपणा सकट माते जाणावे गा, म्हणून भेदाला दूर सारून अभेद चित्तानी आपल्या स्वतः सकट सर्व परमात्माच आहे अशा रीतीने जाणणं अव्यभिचार, असं जाणावं असं राहावं असं पाहावं। पार्था सोनियाची टीका, सोनियासी लागली देखा तैसे आपण पे आणिका मानावे ना, सोन्याचा डाग जसा सोन्याला देऊन दागिना घडवावा, ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेलाही गाडगिळ सराफ बहुतेक होते, आणि ते कसले दागिने केडीएम काय म्हणायचं त्याला केडीएमचे तांब्याचा किंवा चांदीचा डाग न देता सोन्याचाच डाग देऊन दागिना घडवायचा, जुनी परंपरा. पार्था सोनियाची टीका सोनियासी लागली देखा, तैसे आपण पे आणि का मानावे ना, तस आपल्या स्वतःला आणिक कोणी आहे वेगळा आहे अशा रीतीने मानूच नव्हे. ही अव्यभिचारी भक्ती. तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा. काय ओव्या लिहिल्यात, तेजापासून तेजाचा तेजवनी निघाला आणि तेजापासून बाहेर पडलेला, सूर्याचा सूर्यापासून बाहेर पडलेला परी तेजीची असे लागला, तेजाने युक्त असा तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा. जो कितीही दूर गेला तरी आपल्या स्वतःला विसरू शकत नाही अशा रश्मीसारखा किरणासारखा तेजासारखा भला बोधू होवावा. तेजाचा तेजवनी निघाला ध्यानाला बसलेला आहे तेव्हा लक्षात आलं सगळ्या वृत्ती आत गेल्या अंतर्मुख झाल्या आणि मूळ तेज लक्षात आलं. मूळ समजलं आणि आता त्याच्यापासून किरण बाहेर पडायला लागली. चित्त रूपाने किरण बाहेर पडायला लागली आणि बाहेर पडून वस्तूला स्पर्श करू लागली. जसं सूर्याच्या किरणाने जगत उजळून निघतं पण किरणाला बोध असतो आपण कोण आहोत, तसं चित्तवृत्तीला बोध आहे. पाहिलं तरी, स्त्री पाहिली तरी बोध आहे की मी त्या तेजापासून निघालेलो आहे. पुरुष पाहिला तरी बोध आहे मी या तेजापासून निघालेलो आहे आणि तेजीची असे लागला, त्याच्याशी मी एक रूप आहे. मूळ कुठेही गेला तरी, काम करण्याच्या ठिकाणी गेला तरी, फिरायला गेला तरी, जेवत असताना, खात असताना, पित असताना, बोलत असताना, पै परमाणू भूतळी, हिमक कणू हिमाचळी, मज माझी न्याहाळी अहम तैसे. परमाणू आपल्याला दिसतात की नाही हवेत, ते जसे भूतळाचेच आहेत असं आपण निश्चित समजतो. दिसतात आता, आता तर दिवस आले, सोसाट्याचे वारे सुटतील, वादळी पाऊस त्याच्या आधी वारे सुटतील आणि परमाणू आकाशात उंच. पण कितीही उंच गेला तरी देखील हा भूतळाचा आहे हे जसं आपल्याला समजतं, हिमकणू हिमाचळी, हिमाचळातून हिमकण जसा त्या हिमाचळाचाच आहे हे समजतं. मज माझी न्याहाळी अहम तैसे, तसा आपला अहम किंवा आपण देखील माझ्या ठिकाणीच पहावा. जसा परमाणू हा भूतळाचाच आहे म्हणून आपण पाहतो, तसं आपल्या स्वतःला परमात्म्याच्या ठिकाणीच अखंड पाहत राहावं. हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू. तरंग लहान असेल मान्य आहे पण समुद्राचा तरंग आहे तो समुद्रापेक्षा भिन्न नसेल. तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मा. मान्य आहे की मी लहान आहे अल्प आहे तरी देखील ईश्वरापेक्षा मी वेगळा नाही. ऐसे निबा समरसे दृष्टी जे उल्हासे ते भक्ती ऐसे आम्ही म्हणो. कोण मी ते झालं, कैसी भक्ती याच्यावरचं निरूपण चाललंय. अव्यभिचारा काय व्यक्ती हे आघवीची निरुती होवावी लागे. क्रमवार निरूपण करतायत. होका तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आनू नोहे जिमा ऐसे निबा समरसे दृष्टि जे उल्हासे ते भक्ति पई ऐसे आम्ही म्हणो। त्याला आम्ही भक्ति असं म्हणतो। समरस दृष्टि जेव्हा उल्हास पावते आनंदानी समरस दृष्टि सर्वत्र पाहू लागते। जसा तरंग लहान आहे पण सिंधूपेक्षा सागरापेक्षा भिन्न नाही। परमाणु परमाणु या शब्दातच तो किती छोटा आहे आलं, पण जसं भूतळाचा भाग आहे तसा मी ईश्वरापेक्षा आन वेगळा नाही अशी समरस दृष्टी जेव्हा येते त्याला आम्ही भक्ती असं म्हणतो। आणि ज्ञानाचे चांगावे येची दृष्टी नावे योगाचेही आघवे सर्वस्व हे। आणि ज्याला आम्ही भक्ती म्हणतो ती भक्ती हेच चांगलं ज्ञान आहे। या ठिकाणी भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये काही भिन्नता नाही। ज्ञानाचा जो चांगुलपणा आहे आणि ज्ञानाचं जे श्रेष्ठत्व आहे ते येची दृष्टी नावे अशी दृष्टी असेल तरच ज्ञानाला चांगुलपणा आहे, ज्ञान देखील मोठं आहे। योगाचेही आघवे सर्वस्व हे। आणि योग देखील म्हणजे ध्यान देखील याच करता सदा स्वरूपानुसंधान हेची भक्ती हेची ज्ञान तेणे तुटोनी कर्मबंधन परम समाधान प्राप्त होये। योगाचं देखील सर्वस्व ही दृष्टी प्राप्त करणं हेच आहे। सिंधू आणि जळचरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्ते ते। महासागर आणि महासागरामध्ये अनन्य होऊन त्याच्यावरच अवलंबून राहिलेले असे जळचर हे जसे एकमेकांशी एकरूप झालेले अव्यभिचारी, आता अव्यभिचारा काय व्यक्ती याच्यावर बोलतायत बर का, सिंधू आणि जळचरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्ते ते। तशा प्रकारची वृत्ती अनन्य भावाने माझ्याशी वर्तन करते। का कुहेसी आकाशा, मी वाचायला चुकलोय, सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा। पर्जन्य आणि सिंधू समुद्र यांच्यामध्ये जशी अखंड धारा लागावी तशा प्रकारे वृत्ती जशी मेघातून सुटलेली धारा आणि सिंधू पर्यंत पोहोचणारी मेघापासून सिंधू पर्यंत एकरूप तशी वृत्ती माझ्यापासून ते परमात्म्यापर्यंत अखंड एकरूप असावी। का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा। विहीर आणि आकाश यांच्या तोंडापाशी कुठलाही सांधा बसवलेला नाही की विहीर आणि संपली आणि आकाश सुरू झालं। तो परमपुरुषी तैसा एकवटे गा प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत प्रभा जशी उजळून निघते आपण भांग पाडतो तो प्रतिबिंबाचा, पण खरं म्हणजे बिंबाचा भांग पाडत असतो. आरशात पाहतो आणि भांग पाडतो तेव्हा त्या प्रतिबिंबाचा भांग पाडत असतो, पण भांग पाडला जातो बिंबाचा. आचार्य म्हणतात की चेतो भृंग भ्रमसी वृथा भव मरू भूमौ निरसायाम भज भज लक्ष्मी नरसिंहा नघ पद सरसिज मकरंदम. प्रतिबिंबालंकृति धृति कुशलो बिंबालंकृति मातनुते. प्रतिबिंबाला अलंकृत करतो बिंबाला अलंकृत करण्यासाठी. म्हणून भगिनी आरशात पाहून आरशातल्या प्रतिबिंबाला जणू नथ घालून ती कशी दिसते हे पाहते, तर तेव्हा ती स्वतःला कशी दिसते हे पाहत असते. प्रतिबिंब जेव्हा अलंकृत करायचं असेल तेव्हा खरं बिंब अलंकृत करावं लागतं. आरशात मात्र प्रतिबिंब अलंकृत झाल्यासारखं दिसतं. प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. आले ज्ञानेश्वर महाराज सोहम भावनेवर आले. अव्यभिचारा काय व्यक्ती म्हणजे सोहम भाव. सोहम वृत्ती ही स्वीकारणं हे त्या प्रकारे राहतं. खरं म्हणजे परमात्म स्वरूप असा, पण परमात्म्यापासून वेगळा समजलेला जीव तो आपल्या स्वतःला तोच मी अशा प्रकारे सतत अनुसंधानात गढवून घेतो आणि तेच होऊन जसा राहतो. ऐसे निमग परस्परे ते सोहम वृत्ती जई अवतरे तै तिये ही सकट सरे अपैसया. अशा प्रकारे परस्पर म्हणजे खरंच तोच असलेला, पण तोच मी असं म्हणताना कोणीतरी तो वेगळा आहे मी वेगळा आहे असा मूळ अबोध, पण बोधाचा सहारा घेतो आहे सहाय्य घेतो आहे अशा भावनेनी सतत तोच मी आहे असं अनुसंधान ठेवणारा. खरंच जेव्हा सोहम वृत्ती अवतरते निर्माण होते तरी तियेही सकट सरे अपैसया, तेव्हा सोहम म्हणणंही बंद होतं, कारण आता एकरूपता साधली. आता कोण तो आणि कोण मी असे वेगळे समजले जाणार. जेव्हा स्वतःला खरंच वेगळा समजत होता तेव्हा तो मी असं म्हणत होता, पण तीही वृत्ती जेव्हा सरते नाहीशी होते आणि तोच मी याची प्रचिती येते तेव्हा सोहम म्हणणं देखील बंद होतं. ती सोहम वृत्ती देखील आपोआप बाजूला सरते बाजूला राहते आणि केवळ जे शिल्लक राहतं ते. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विरालेया विरवावा हेही ठाके. मिठाचा खडा समुद्रात पडल्यानंतर सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा, खडा म्हणजे खरं रवा म्हणजे कण असं म्हटलेलं आहे, सागरात पडल्यानंतर विरालेया एकदा जाऊन पडला आणि विरून गेल्यानंतर विरवावा हेही ठाके. तो आता समुद्राशी विरवावा एकत्र करावा हेही खुंटून जातं थांबून जातं. तो आता समुद्रच जसा होऊन जातो ना तरी जाळूनी तृण वन्हीही विझे आपण पंधराव्या अध्यायामध्ये देखील आता पुढे येईलच, जैसा वन्नी काष्ठ जाळोनिया स्वये जळे, वन्नी लाकूड जाळून जसा स्वतःही जळून जातो, ना तरी जाळूनी तृण वन्नी ही विझे आपण, तैसा भेदू नाशूनी जाण ज्ञानही नुरे, अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणते नि वीण उरले जाणते जे, ते तो गा उत्तम पुरुषु, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। तृण जाळून टाकल्यानंतर वन्ही देखील जाळण्याचं काम करून आपणही नाहीसा होतो, तसं अज्ञान नाहीस करून ज्ञान देखील नाहीस होऊन जातं। म्हणजे मी अज्ञानाला नाहीस केलं आणि आता ज्ञानाला प्राप्त झालो, हेही ज्ञान संपतं, म्हणजे त्या ज्ञानाची सहज स्थिती प्राप्त होते। स्वामीजींचा तो अभंग आहे ना, माझे मी केले गुरुराये, माझे मी केले, जे माझं होतं ते मी केलं, अज्ञानातील ज्ञानही माझे सहजची घालविले, माझे मी केले, जे माझं होतं ते मी केलं, अज्ञानातलं जे ज्ञान तोच मी आहे, अशा प्रकारचं। उदाहरणार्थ ते गेल्यानंतर साधनेतले साध्यही सरले, बोलण्यातले मौनही गेले, सारे गिळुनी ब्रह्मांडाला जे काही उरले, माझे मी केले, आता माधव नाही उरला, जी दिसते ती अखंड ज्वाला, काय सांगू मी आता तुम्हाला, स्फुरले ते लिहिले, माझे मी केले, ते हे आहे, जे माझं होतं ते मी केलं। जाळूनी तृण वन्हीही विजय आपण, तैसे भेदू नाशूनी जाण ज्ञानही नुरे, माझे पैलपण जाये, मी पलीकडचा आहे, पर आहे, दूर आहे, देह मन बुद्धीला पर, म्हणून पर, आपण इकडच्या तीरावर असल्यामुळे तो तिकडं, भक्त हे ऐलपण ठाये, भक्त अलीकडं, देह बुद्धीचा आणि परमात्मा निस्संग निर्गुण निराकार देह बुद्धीच्या पलीकडचा, म्हणून तिकडचा, म्हणून तो पर, म्हणून ज्ञेयाचं वर्णन करताना 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी, म्हणून ज्ञान हे आपुले परी पर ऐसे जाहले, असं म्हटलेलं आहे। खरं म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं आपणच ते आहोत असं, पण त्याला पर असं म्हटलेलं आहे। का जे आवडोनी घेतले भव स्वर्गाधिक, भव आवडतो, संसार आवडतो, विषय आवडतात, कल्पना आवडतात, मन आवडतं, संसारात रमायला आवडतं, आणि मृत्यूनंतर स्वर्गही आवडणारे लोक असतील, निश्चित असतील, म्हणून खरं म्हणजे आपलं ज्ञान पण पर झालं असं ते म्हणतात। माझे पैलपण जाये, भक्त हे ऐलपण ठाये, अनादि ऐक्य जे आहे त्याची निवडे, आणि अनादि म्हणजे फार पूर्वीपासून मुळातच जे ऐक्य आहे त्या ऐक्याशी तो एकरूप होऊन राहतो। आता गुणाचे तो किरीटी जिणे या नभती गोष्टी, आता त्याने गुणांना जिंकलं आणि गुणातीत झाला या गोष्टी देखील अलीकडच्या राहिल्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे एकपणा ही मिठी पडो सरली, एकपणाला मिठी घातली आणि मिठी घालणारा त्या एकपणाशी एकरूप होऊन गेला, अशा अद्वैत स्थितीमध्ये मिठी देखील नाहीशी झाली आणि केवळ काहीतरी एकच उरलं. किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा. हे तो पावे जो ऐसा माते भजे. ते ब्रह्मत्व तो पाव तो प्राप्त होतो जो अशा रीतीने मला भजतो. तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आनू नोहे चिमा. ऐसे निपई समरसे दृष्टी जई उल्हासे, तई भक्ती ऐसे आम्ही म्हणो. पुढती इही लिंगी भक्तू जो माझा जगी, हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता. तर ज्ञानेश्वर महाराज अजून पुढे जायला लागले बर का निरूपणात. ते असं म्हणतायत, पुढती इही लिंगी याची जर पुढची खूण सांगायची झाली तर, भक्तू जो माझा जगी, जो अशा प्रकारचा माझा भक्त या जगामध्ये असतो तो, हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता. ही जी ब्रह्मता नावाची गोष्ट आहे ना, ती या भक्तापाशी पतिव्रतेसारखी राहते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जैसे गंगेचे नि वोघे डळमळीत जळ जे निघे, सिंधू पद तया जोगे आन नाही. खळाळत गंगेच्या ओघातून जाणारं जे पाणी असतं, सिंधू पद तया जोगे आन नाही. समुद्राला प्राप्त होऊन सिंधू पद प्राप्त करणं याच्या खेरीज अलीकडचं ते काही स्वीकारत नाही, त्याच्याकरता ते नसतच. तैसा ज्ञानाची या दिठी जो माते सेवी किरीटी, तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडा रत्न. काय लिहिलंय, या ज्ञान दृष्टीने जो माझं सेवन करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावर चुडारत्न म्हणून विराजमान होतो. एक महत्वाचं रत्न मुकुटावर जे असतं ठळकपणाने दिसणार, या ब्रह्मत्वासीची पारथा सायुज्य ऐसी व्यवस्था, हे जे ब्रह्मत्व आहे या ब्रह्मत्वाला सायुज्य असं म्हणतात, मुक्तता असं म्हणतात. याची लागे याची नावे चौथा पुरुषार्थ. धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणजे सायुज्य, हा चौथा पुरुषार्थ हा भक्त प्राप्त करतो. परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान, तेथ मी हन साधन गमेन हो. तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे, पै ब्रह्म आन नसे मी वाचूनी. आता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, त्यामुळं माझं आराधन करणं माझी भक्ती करणं हे अशा प्रकारचं सायुज्य ब्रह्मत्वाच्या ठिकाणी असणारं प्राप्त करण्यासाठी सोपान, म्हणजे एक सोपा मार्ग जसा जिना असावा तसा आहे. आणि या ब्रह्मत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी मी सोपान आहे असं तुला वाटेल, कारण माझ्या मदतीने या सायुज्यापर्यंत जाता येईल, त्याअर्थी मग मी पायऱ्या झालो आणि हे ब्रह्मत्व हा सोपान चढल्यानंतर प्राप्त होणारी व्यवस्था झाली मोक्ष ही, असं तुला वाटेल. पण तसं वाटून देऊ नकोस, हा न याचा अर्थ. तसा मात्र त्याचा अर्थ नाही, कारण तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे, तुझ्या ठिकाणी असं तुझ्या चित्ताच्या ठिकाणी अशा रीतीने भाव निर्माण होईल पण होऊन देऊ नको। झणी याचा अर्थ असं होईल पण होऊन देऊ नको, याला झणी असा शब्द ज्ञानेश्वर महाराज। झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तुझ्या सगुणपणाच्या ठिकाणी दृष्ट लागेल पण लागू देऊ नको। तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे, अशा रीतीने त्या ब्रह्मत्वाच्या मोक्षाच्या मार्गाचा सोपान म्हणून मला वापरावं असं तुला वाटेल पण तसं नाहीये। पै ब्रह्म आन नसे मी वाचूनी, माझ्याखेरीज ब्रह्म हे वेगळं नाहीये। तुला असं वाटेल की मी माझा आधार घेऊन ब्रह्म नावाची अनेक एक वस्तू प्राप्त करायची आहे, पण माझ्याखेरीज ब्रह्म या नावाचा कोणताही वेगळा पदार्थ नाही। माझा पाहिऱ्यांसारखा उपयोग तुला करावासा वाटेल एखाद वेळेला ते ब्रह्म प्राप्त करण्यासाठी, पण तशी वस्तू नाहीये। कृष्ण कृष्ण असं म्हणून मोक्षाला प्राप्त व्हावं, राम राम असं म्हणून मोक्षाला प्राप्त व्हावं, म्हणजे राम हा कोणीतरी मोक्षाला जाण्यासाठी पाहिऱ्यांसारखा साधन म्हणून की ज्याच्यावर पाय ठेवावं आणि सोडून पुढे निघून जावं, तसं नाहीये। तर पै ब्रह्म आन नसे मी वाचूनी, तर ब्रह्म आणि मी देखील एकच आहोत, माझ्यापेक्षा ब्रह्म हे वेगळं नाहीये। खरं म्हणजे आधीच सांगितलं, द्रवपणाची नीर अवकाशची अंबर गोडी त्याची साखर आन नाही। पण जो जीव आहे, आपल्यासारखे लोक आहेत ज्यांना हे प्राप्त करायचं आहे, ते खरं म्हणजे त्या प्राप्तीसाठी काहीही सोडायला तयार होऊ शकतात, तेव्हा ते मलाही सोडायला तयार होतील, पण मी आणि ब्रह्म एक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्या आपल्या स्वभावातलं व्यंग भगवंतांना माहिती आहे की जर मोक्ष पुरुषार्थ चौथा सायुज्य असा शब्द उच्चारला तर मलाही सोडायला हे तयार होतील, पण मी म्हणजे सायुज्य आहे, पण मी म्हणजेच मोक्ष आहे, मी केवळ पाहिऱ्या नाहीये त्याच्यापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या। स्वार्थी आणि मतलबी मनुष्य जे करू इच्छितो ते करण्याची इथं कोणतीही सोय नाही। परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान, तेथ मी हन साधन गमेन हो। मी साधन आहे असं वाटेल तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे, पै ब्रह्म आन नसे मी वाचूनी। अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मीची पांडवा, कारण ब्रह्म म्हणजेच मी आहे। मीची बोलीचे आघवा शब्दी इही, पुढचा श्लोक पुढच्या वेळेला। ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च। अमृत अव्यय शाश्वत अशा नित्य धर्माची, अर्थात ब्रह्माची परमात्म्याची प्रतिष्ठा अधिष्ठान मी आहे श्री कृष्ण। शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च अव्यभिचारी नित्य सुखरूप अशा एकांतिक स्थितीमध्ये मिळणारं सुख ते आणि मी हे एक आहेत असं भगवंत सांगतात. फार फार मोठा श्लोक, फार सुंदर श्लोक, अनेक वेळेला आपण उच्चारलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार निरूपण केलेलं नाहीये. चार पाच ओव्या पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत.